चीनीमंडी.com पॉडकास्ट।
इथिओपियामध्ये 6 साखर कारखान्यांचं होणार खाजगीकरण। इथिओपियाच्या वित्त मंत्रालयाने शुक्रवारी खुलासा केला की तिथं 6 साखर कारखान्यांच्या खाजगीकरणाचं काम सुरू आहे। इथिओपिया ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशननुसार मंत्रालयामध्ये जनसंपर्क प्रमुख हाजी इप्सा यांनी सांगितलं की पुढच्या महिन्यापर्यंत विक्रीला शेवटच्या टप्प्यात नेण्याची योजना आहे असं सांगून खाजगीकरणात कोणते कारखाने आहेत याबाबत मात्र गुप्तता पाळली। सरकारलाही हे माहीत नाही की किती साखर कारखान्यांची विक्री होणार आहे, कारण लिलावासाठी आमंत्रित आंतरराष्ट्रीय बोली लावणाऱ्यांना साखर कारखान्यांची निवड करावी लागेल। हाजी इप्सा यांनी सांगितलं की यामध्ये जे सहभाग घेत आहेत त्यांनी लिलावाची तारीख पुढे घेण्यास सांगितलं आहे।